सुनो सुनो नित्यानंद सुनो हरिदास सर्वत्र अमर आज्ञा करहि प्रकाश प्रति घरे घरे दिया करो यही भिक्षा बोलो कृष्णा भज कृष्णा करो कृष्णा शिक्षा।
हे नित्यानंद, हे हरिदास, जा माझ्या आज्ञेचा प्रचार सर्वत्र करा। प्रत्येकाकडे जाऊन नम्रपणे याचना करा, श्रीकृष्णांचं भजन करा, श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचे उच्चारण करा, श्रीकृष्णांच्या उपदेशाचे मनोभावाने पालन करा। याशिवाय अन्य काही प्रचार करू नका व दिवसाखेर मला तुमच्या प्रचाराची माहिती द्या। तुमच्या नम्र याचनेने सुद्धा जर कोणी पतितजीव तुमच्या शिकवणीचा अनादर करत असेल तर मी त्याचे शिर माझ्या चक्राने धडा वेगळे करेन।